नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथे आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. गेल्या वर्षात देशाचं संरक्षण उत्पादन विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं, तर संरक्षण क्षेत्रातली निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 607 अंकांची घसरण झाली आणि तो 76,803 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 155 अंकांची घसरण नोंदवत 24,013 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.